ಆ ಕಥಾ ಬಾಬಾ ರಾಮದೇವ್ ಜೀರೇ ಬಾಖಿಯೋಡಿ ಹೈ ಜೋ ರಾಮದೇವ್ ಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕೇಹೋ ಭೈ ಕಲ್ ಯುಗ ಮೇ ಆ ಬಾತ್ ಬನೇಲಾ ಬಾ ಕಥಾ ಹೈ ಮೇಘಡಿ ಪುರಾಣ ತೋ ಆ ಬಡಾ ಪ್ರೇಮ ಸುಣೋ ಕಾಹಿ ಕೇವೆ ದೇಖೋ
ಅರೆ ಊಟೋ ರೇ ಮೇಘಡಿ ರೇ ಪರನೆ ಲೋಲಕೋ
ಸಂಭಾವೋ ಥಾರಿ ಸೇವಾ ಅರೆ ಆಸನ ಛೋಡ ಚಲಾ ಅವಿನಾಶಿ ಸತಿ ಜಾಚರಣ ಜುಗಮೆ ಜಾಯ ಮೈರ ಹೋಈ ಸಾರೆ ಜುಗ ಫಿರಿಯಾ ಸತಿ ನಜರ ಕೋಯಿ ನಹಿ ಆಯ ಅಠಿನೆ ಏಕ ಮಾತ್ರಂಗ ಋಷಿ ಜೋ ಭಗವಾನ್ ರಾ ಬಡಾಯಿ ಪರಮ ಭಕ್ತ ಔರ್ ಸಾಧು ಸಂತಾರಿ ಸೇವಾ ಕರಣ ಆಳಾ ಜಬ ಇಂದ್ರ ಲೋಕ ರೋ ಸಿಂಘಾಸನ ಧೂಜಿಯೋ ಭಗವಾನ್ ವಿಚಾರ ಕರಿಯೋ ಏಡಾ ಸಂತಾನೆ ಸತ್ ನಿರ್ಖಂಡ ರೇ ವಾಸ್ತೆ ಜಾವಣ ಪರಿ ಭಗವಾನ್ ಸಾಧು ರೋ ಬೇಸ್ ಕರ ಕೋಡಿಯಾ ಬಣಗಾ ಆರ್ ಕಾಯಿ ಮಾತ್ರಂಗ ಋಷಿ ರೇ ದ್ವಾರ ಏಕ ದೋ ಬಾರ ಆಗಾ ಪಾಚಾ ಫಿರೇ ಮಾತ್ರಂಗ ಋಷಿ ದೇಖ ರೇ ವಿಚಾರ ಕರೇ ರೇ ಕೋಯಿ ಮಹಾತ್ಮ ಜಿ ಪದಾರಿಯಾ ಹೈ ಆರ್ ಅಗರ ಬಿನ್ ದಕ್ಷಿಣಾ ಔರ್ ಬಿನ್ ಭೋಜನ ಕರಿಯಾ ಪರಾ ಜಾಯಿ ತೋ ಮಾರೋ ಸತ್ ಜಾಯಿ ಪರೋ ಓನ್ ಟೈಮ್ ರಾ ಬಾರೇ ಔರ್ ಮಹಾತ್ಮ ಜಿ ರೇ ಪಗಾ ಪಡ ಭಗವಾನ್ ಬಣಿಯೋಡಾ ಆರ್ ಕೇವನ್ ನೇ ಲಾಗಾ ಹೇ ಪ್ರಭು ಮಾರೇ ಘರಾ ಪದಾರೋ ಆಪ್ ಭೋಜನ ಕರ ಔರ್ ಜೇಡಿ ದಕ್ಷಿಣಾ ಮಾರ್ಯು ಬಣೆ ಆವೆ ಜಡಿ ಆಪ್ ಲೇರ್ ಪದರೋ ಆಸನ ಛೋಡ ಚಲಾ ಅವಿನಾಶಿ ಸತಿ ಜಾಚರಣೆ ಜುಗ್ಮೆ ಜಾಯ ಅರೆ ಮೆಹರ್ ಹುಯಿ ಸಾರೇ ಜುಗ ಫಿರಿಯಾ ಸತಿ ನಜರ್ ಕೋಯಿ ನೀ ಆಯ भगवान बनियोड़ा ब्राह्मण केवे, भाई सती तू मने एक ही दिखियो है, बड़ा बड़ा धरती पर सूरा धरती अंबर किनबिद थाय, बिन थंबे आसमान रचाया एक सतका थंबा दिया लगाए। दसों दिशा में फिरकर आया कुंवारी कन्या मिलियोनी दान, अरे आय ऋषि घर अलख जगायो जद पायो एक सम्मान। ऋषि रे घरे आया जद ही सम्मान पायो केवे भाई, माने दक्षिणा तो तू दे लेकिन मारे बेड़ी दक्षिणा नहीं चाहिए। बोले तो बाप जी कैडी चाहिए के मैं कोडियो हूं, मारो कोई ब्याव नहीं करे, जात्रो ब्राह्मण हूं। ई वास्ते मारे ब्राह्मणा में आ रीत है, ये ब्याव नहीं वे तो मरियो ही मुंह कतर नहीं जावे, ई वास्ते ब्याव हो जावे तो ठीक है, तू मारो ब्याव कर दे भाई। तो आई मारी दक्षिणा है, मारे धन दौलत तो घनी है। ओन टैमरा देखो काई तो ऋषि राज मातरंग ऋषि केवे है महाराज बनियोड़ा भगवान ने, और काई केवे। अरे ऋषियों रे अरजी करे वो अंदाता, मातरंग ऋषि के उन्ने लागा। अरे ऋषियों अरज करे अंदाता, थारे अंग में पीड़ा है अधिकाय, वेद बुला कर पीड़ा कटाऊं पचे थे मन चाया लेबो दान। आपरो ओ शरीर में को डुगड़ी उड़ो है, खून राद राद रेला बेवे, वेद हकीम ने बुला दूं, आपरो जितो भी दर्द दुख है दूर कर दूं, बाद में आप जो भी दक्षिणा मांगोला आपरे पास से हाजिर है। ओन टैमरा ब्राह्मण देवता के भाई आ बात नहीं है, मारो तो कोड यो बली वेद हकीम डॉक्टर की नहीं बुलाओ, थाले नहीं पड़े के तो जब भगवान ब्राह्मण बनियोड़ा के उन्ने लागा ऋषि राज ने कहीं केवे देखो। अरे पीड़ा रे नहीं रे वेद रे भोका रे
सारे दी पोते ब्राह्मण।
की
जय हो।
अजमल घरे अवतारे की
जय हो।
काई कहवे अरे पीड़ा नहीं है वेदरे सारे, दर्द लागो है अनंत अपार, पड़त प्राण तोरण रे सारे, कन्या परना वो अब की बार। हे ऋषि राजा ओ मारो दर्द है जो को कोई डॉक्टर वेद हकीमू ठीक नहीं वे, ओ जद ही ठीक वेला जद मारो ब्याह वेला और तोरण रे माते में टीचियो दे दूं, उन टैमरा मैं ठीक वे जाऊं। उन टैमरा ब्राह्मण रो नाम सुनता ही ऋषि राज केवने लागा, हे महाराज अरे दीकत का दीखो थे ब्राह्मण गला में बंधिया जनेऊ त्राग, चारो वर्ण थे एक कर मानो मारी कन्या परणव नाई, मैं तो बाप जी एक छोटो नीच गरणा रो आदमी हूं, एक भूमिया जड़ो आदमी हूं, आप तो ब्राह्मण देवता हो आप रे और मारे आकीकण बात बनेला, मारी बेटी आपने कीकण दे आहा, मारी बेटी आपने नहीं परणव। ओन टेमरा ब्राह्मण बनियोड़ा भगवान केवने लागा, हे ऋषि राजा हारे हूं अगर आ बात नहीं बने तो पहली थूमने क्यों कहो, भाई ओ दान अर्जनी देवन री बसरी बात नहीं है, रीस तो एड़ी आवे के दुनिया ने डठल पटल करने जातो रे जो दुनिया है जो एकदम डठल पटल भे जाए, लेकिन मैं तो जानियो दुनिया में सती है लेकिन नहीं कोई सती नहीं है। ओन टेमरा ब्राह्मण केवण ने लागा कहीं कहवे अरे ब्राह्मण केवे रे सुनो रे ऋषि राजा ये जीवो
प्राण रे मुगत मारो हुई जाए।